चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखाने सुरू करण्याची तयारी, कारखान्याकडून वजन काटे लावण्यास सुरुवात। जिल्ह्यामध्ये साखर कारखाने सुरू करण्याची तयारी चालू झाली आहे। साखर कारखान्यांनी गाळप हंगामापूर्वी आपल्या खरेदी केंद्रांवर वजन काटे लावणे सुरू केले आहे। धामपूर साखर कारखान्याने 63 आणि सोहारा साखर कारखान्याने आतापर्यंत 25 वजन काटे लावले आहेत। जिल्ह्यामध्ये 9 साखर कारखाने आहेत। जिल्ह्यातील काही साखर कारखाने ऑक्टोबरचा अखेरचा आठवडा आणि इतर साखर कारखाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील। साखर कारखान्यांनी हंगाम सुरू होण्यापूर्वी खरेदी केंद्रांवर वजन काटे लावणे सुरू केले आहे। धामपूर साखर कारखान्याने 208 खरेदी केंद्रांपैकी 63 आणि सोहारा साखर कारखान्याने 25 खरेदी केंद्रांवर आतापर्यंत वजन काटे लावले आहेत। दोन्ही साखर कारखाने लवकरच आपले सर्व खरेदी केंद्रांवर वजन काटे लावतील। DOC यशपाल सिंग यांनी सांगितले की बहादरपूर साखर कारखान्याने 1 वजन काटा लावला आहे। बंदुकी साखर कारखानाही 1-2 दिवसात खरेदी केंद्रांवर वजन काटे लावण्याचे काम सुरू करेल। नजीबाबाद साखर कारखाना 36 खरेदी केंद्रांमध्ये वजन काटे लावण्याचे काम 5 ऑक्टोबर पासून सुरू करेल। बरकातपूर बिजनौर साखर कारखाना चांदपूर साखर कारखानाही लवकरच वजन काटे लावण्यास सुरू करेल। बिजनौरचे जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंग म्हणाले, जिल्ह्यातील साखर कारखाने ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होतील। काही साखर कारखाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील।